हॅलो, मिस्टर अविनाश बोलताय का? हा नमस्कार, मी परांज स्पेसकन्स पुन्हा बोलतोय. आपण इन्क्वायरी केली होती आपल्याकडे परांज स्पेसकन्स मध्ये फ्लॅट परचेसिंग साठी. म्हटलं जरच विचारा तुम्हाला की काय आपलं प्लॅनिंग आहे आता सध्या तेव्हा काय. हा सर, आपल्या बाणेर मध्ये पण आहे. तुम्ही कुठला काही स्पेसिफाईड एरिया तुम्ही बघता आहात का? बर, ओके, मग महिन्यावारानंतर बोलता येईल आपल्याला फोनवर. ठीक आहे सर, ठीक आहे, हरकत नाही, महिन्याभरानंतर एकदा बोलूया फोनवर. ओके सर, चल.